कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसंपन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशान्द्रिसरोजलुद्धमधुप स्वामी स्वरूपाङ्किता सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधव हरि हरि
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज आपल्या इथे आदरणीय सौभाग्यवती पद्माताई तळवळकर अभंग गायन सेवेसाठी आलेले आहेत। आज मी मंडळातर्फे त्यांचं तसंच त्यांच्याबरोबर गायनाच्या साथीसाठी आलेल्या साथीदारांचं मंडळातर्फे मी प्रथम स्वागत करतो। आता त्यांचा परिचय सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी आपल्याला करून देते।
श्रीराम। आज दिवाळीतल्या लक्ष्मी पूजनाच्या मंगल दिवशी एका विशेष कार्यक्रमासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत। हा विशेष कार्यक्रम म्हणजे प्रसिद्ध गायिका आदरणीय विदुषी पद्माताई तळवळकर यांच्या गायनाचा असा आहे। आदरणीय पद्माताई पूजनीय स्वामी माधवनाथांकडे येत असत। स्वामीजींना त्यांचं गायन खूप आवडत असे। अगदी लहान वयातच रोज संध्याकाळी एखाद्या मंदिरात जाऊन भगवंतासाठी आपली गायनाची सेवा अर्पण करायची असा पद्माताईंचा दिनक्रमच असे। उत्तम आवाज, अनेक मान्यवर गुरुजनांकडून मिळालेलं मार्गदर्शन, गायनानी आपण ईश्वराची सेवा करत आहोत हे त्यांच्या गाण्याचं अधिक ठळक असं वैशिष्ट्य आहे। त्यांना गायनाचं शिक्षण पंडित गंगाधर बुवा पिंपळखरे, गान तपस्विनी पै कुर्डीकर, प्रसिद्ध गायिका किशोरी अमोणकर, तसंच पंडित निवृत्ती बुवा सरनाईक आणि पंडित गजानन बुवा जोशी यांच्याकडून मिळालं। किराणा, ग्वाल्हेर आणि जयपूर अशा विविध घराण्यांची गायकी हेही त्यांच्या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य होय। देशविदेशात त्यांच्या अनेक मैफिली झालेल्या आहेत, तसंच सवाई गंधर्व संगीत महोत्सव यासारख्या ठिकाणीही त्यांनी आपली गायन सेवा सादर केलेली आहे। त्यांना वत्सलाबाई भीमसेन जोशी पुरस्कार, पंडित जसराज पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडून आज आपल्याला एक दिवाळीची खास भेट मिळणार आहे। पद्माताईंचा अत्यंत मंजूळ सुरेल असा आवाज, तबला, पेटी, पखवाज अशा वाद्यांचा मधुर नाद, संत मीराबाई तसंच इतर अनेक संतांच्या अलौकिक शब्दात केलेलं परमात्म्याचं वर्णन असं या भेटीचं स्वरूप आहे। ही भेट आपल्या सर्वांसाठी नक्कीच अतिशय आनंद देणारी, अनमोल अशी ठरणार आहे। आदरणीय पद्माताईंना तबल्यावर श्री निलेश रणदिवे, पेटीवर श्री श्रीराम हसबनीस हे साथ करणार आहेत, तसंच पखवाजची साथ श्री गोविंद भिलारे हे करणार आहेत। सौभाग्यवती अंकिता दामले व सौ शीतल लिमये ह्या त्यांना गायनाची साथ करणार आहेत। मी आता पद्माताईंना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी.
हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
Oh,
Yeah. 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 Thank you. Thank you. Thank you.
very much. Yeah.
Thank you.
कार्यक्रम अजून थोड़ा जास्त वेळ चालायला पाहिजे होता, त्याच्यात काही शंका नाही। इतकं सुंदर वातावरण तयार झालेलं आहे, मी एक 5 मिनिट नाम सांगतो, त्याच्यानंतर एक अगदी 2-3 मिनिट आपण ध्यानाला बसणार आहोत. जेव्हा 5 मिनिटं नाम घ्यायचं आहे तेव्हा तुम्हाला किती सरसावून घ्यायला पाहिजे हे लक्षात घ्या. जास्त वेळ नाहीये. मन अगदी नामाशी एकरूप झालं पाहिजे. जेव्हा 2-3 मिनिटं ध्यान करायचं तेव्हा तुम्ही सगळं पणाला लावून बसलं पाहिजे हे निश्चित. नाम आणि ध्यान झाल्यानंतर मग आपण सत्कार करणार आहोत आणि आपला कार्यक्रम संपेल. सर्वजण शांत ताठ सरळ असं बसलेले आहेत. आपल्या श्वासाकडे लक्ष, निर्विचार, विचार उठू देऊ नका. श्वासाकडे जे लक्ष आहे ते लक्ष आता चिदाकाशात म्हणजे मस्तकाच्या प्रांतामध्ये ठेवा. निर्विचार, विचार उठू द्यायचा नाही. शब्दाचा उच्चार मनाने करूच नका. विचार उठणार नाही. मस्तकाच्या पोकळीमध्ये लक्ष, चिदाकाशात लक्ष. विचाररहित स्थितीमध्ये परमेश्वराविषयीच्या प्रेमाचा विचार आणा. चिदाकाशात लक्ष आणि नाम घ्यायचं आहे अत्यंत प्रेमासहित. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि दोन मिनिट शांत बसणार आहोत. हरि 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 स्वामी जी नारायण प्रभु हरि हरि राम राम हरि 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 बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर हरि हरि। पद्माताई तुम्ही आला तिथं आणि खरंच तास सव्वा तास कसा गेला कोणाला समजलं देखील नाही। तुम्ही स्वतः देखील खूप रमून त्या भावाशी एकरूप होऊन गायलात आणि सर्वांना देखील अतीव आनंद दिलात याच्यात काही शंका नाही। स्वामीजींच्या वेळेला आम्ही तुम्ही येत असत तेव्हा आम्ही तरुण होतो आणि लांब बसून तुमचं गाणं ऐकायचो। दोनदा तीनदा तरी मला आठवत की तुम्ही आलेला होतात। तुमच्या व्यस्त अशा कार्यक्रमांमधून तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही जरूर येत जा, आम्ही परत तुम्हाला बोलू। हरी हरी। गिरीश आता आभार प्रदर्शन आणि थोडस ऋण निर्देश असं करणार आहे, ते झाल्यानंतर आपला कार्यक्रम संपेल।
श्रीराम, आदरणीय सौभाग्यवती पद्माता इतळवकर, आज स्वामीजींची सेवा करण्यासाठी म्हणून त्यांनी इथे अभंग सेवा सादर केली। खरं म्हणजे त्यांना त्यांचा सत्कार केलेला आवडणार नाही, पण आपण मंडळातर्फे प्रेमाचं प्रतीक म्हणून स्वामीजींच्या हस्ते त्यांना प्रसाद भेट देणार आहोत। मी पूजनीय स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी पद्माताईंना प्रसाद भेट द्यावी। पद्माताईंना पेटीवरती अत्यंत मोलाची अशी साथ श्रीराम हसबनीस यांनी केलेली आहे। आपण त्यांचं स्वामीजींच्या हस्ते कौतुक करूया। तसंच त्यांना तबल्यावरती अतिशय सुंदर साथ श्री निलेश रणदिवे यांनी केलेली आहे। पखवाज वादक श्री गोविंद भिलारे यांचं आपण स्वामीजींच्या हस्ते कौतुक करूया। तसंच आदरणीय पद्माताईंना गायनाची साथ ज्या भगिनींनी केली त्या प्रथम सौभाग्यवती अंकिता दामले यांचं आपण कौतुक करूया। तसंच सौभाग्यवती शीतल लिमये यांनी देखील सुंदर गायनाची साथ त्यांना केली। मी काही महत्वाची निवेदनं करतो, आपण लक्षपूर्वक ऐका। काल